कहानी
Geschichte
एक
ein
छोटे
kleinen
लड़के
jungen
की
der
यात्रा
reise
को
zu
देखती
erkundet
है
ist
रंगों
farben
की
von
दुनिया
welt
में
in
भावनाएं
gefühle
वह
sie
मोना
मोना
लीसा
Lisa
को
die
देखती
sieht
है
Punkt
अगले
nächsten
दिन
Tag
वह
sie
Louvre
Louvre
जाती
geht
दोस्तों
Freunde
के
für
लिए
das
Postcard
Postkarten
खरीदती
kauft
बहुत
sehr
सारी
viele
फोटो
Fotos
लेती
macht
शहर
Stadt
रात
Nacht
में
bei
सुंदर
wunderschön
के
der
खाने
Essen
के
nach
बाद
dem
टहलने
spazieren
उसे
sie
स्वाद
Geschmack
पसंद
liebt
फ्रेंच
französischen
वाइन
Wein
का
von
स्वाद
probiert
लेती
nimmt
शाम
Abend
को
am
एक
ein
रेस्टोरेंट
Restaurant
में
in
खाती
ist
नौक
boat
विहार
fährt
का
des
आनंद
genießt
पानी
das Wasser
नीला
blau
और
und
शांत
ruhig
लिए
zum
सीन
seine
नदी
Fluss
भी
auch
वह
die
चर्च
Kirche
पुराना
alt
सुंदर
schon
फिर
dann
नोट
Notre
डेम
Dame
कैथेड्रल
Kathedrale
टॉवर
Turm
की
vom
फोटो
Foto
ऊंचा
hoch
पहले
zuerst
आईफिल
Eiffel
जाती
besucht
पहली
erste
बार
Mal
पेरिस
Paris
जाती
reist
अविस्मरणीय
unvergessliche
पल
Momente
अनुभव
erlebt
करती
macht
खोजती
entdeckt
स्मृति
souvenir
चिन्ह
denken
खाना
essen
स्वादिष्ट
lecker
कलाकृतियों
Kunstwerke
देखती
bewundert
अगले
nächsten
दिन
Tag
वह
er
स्कूल
Schule
के
dessen
लिए
für
उत्सुक
freut
है
Punkt
वह
er
नई
neue
में
für
बड़ी
große
रुचि
Interesse
दिखाता
zeigt
फ्रेड
freut
उन्हें
ihnen
अपने
seine
अनुभव
Erfahrungen
बताता
teilt
उसके
seine
माता पिता
Eltern
उसको
ihn
के
den
बारे
über
में
über
पूछते
fragen
है
Punkt
के
der
बाद
nach
घर
Haus
जाता
geht
दोपहर
Mittag
का
das
भोजन
Essen
उसे
ihm
अच्छा
gut
लगता
schmeckt
स्कूल
Schul
की
die
कैंटीन
Cafeteria
को
die
अद्भुत
toll
मानता
findet
बहुत
viele
सी
neue
नई
Dinge
चीजें
sieht
सीखता
lernt
अवकाश
Pause
में
in der
मैदान
Hof
में
auf
खेलता
spielt
उसका
sein
पसंदीदा
Lieblings
विषय
Fach
गणित
Mathematik
बन
wird
जाता
zum
बड़े
große
भवन
Gebäude
अन्वेषण
erkundet
करता
macht
दिलचस्प
interessante
विषयों
Fächer
की
der
खोज
entdeckt
वहां
dort
नए
neue
दोस्तों
Freunde
से
mit
मिलता
trifft
अपने
seinen
पहले
ersten
उन्नत
weiterführenden
में
auf der
जाता
erlebt
और
und
पहला
erste
का
der
कक्षाओं
stunden
का
die
बहुत
sehr
आनंद
genießt
लेता
nimmt
कहानी
die geschichte
एक
einem
पशु
tier
चिकित्सक
arzt
के
durch
कार्यदिवस
arbeitstag
का
von
अनुसरण
folgt
करती
mit
है
es
विभिन्न
zeigt verschiedene
कार्य
aufgaben
और
und
वार्तालाप
gespräche
दिखाती
zeigt
है
sie
जो
die
वह
er
पशु
mit tier
मालिकों
besitzern
के
von
साथ
mit
करता
führt
है
er
एक
ein
के
des
जीवन
lebens
में
in
एक
ein
दिन
tag
जानकारी
informationen
विभिन्न
verschiedene
व्यवसायों
berufe
से
von
जुड़े
verbundene
प्रश्न
fragen
भी
auch
शामिल
einschließlich
है
sind
कहानी
die geschichte
मौसम
wettermuster
पैटर्न
muster
भविष्यवाणियां
vorhersagen
और
und
अप्रत्याशित
unerwartete
मौसम
wetter
परिवर्तनों
änderungen
की
von
तैयारी
Vorbereitung
पर
auf
चर्चा
Diskussion
करती
macht
है
ist
मेलानी
Melanie
कहानी
Geschichte
हमें
uns
हमेशा
immer
के
zu
लिए
für
प्रेरित
inspiriert
अप्रत्याशित
unvorhersehbare
मौसम
Wetter
परिवर्तन
Änderung
एक
ein
बाहरी
Outdoor
कार्यक्रम
Event
योजना
Plan
बनाती
Macht
है
ist
पर
doch
मौसम
das Wetter
गड़बड़
verrückt
करता
Macht
बड़े
großen Event
के
wegen
कारण
Grund
उम्मीद
Vorfreude
से
von
भरी
voll
हुई
war
थी
war
उसने
sie
हर
alles
चीज
ding
का
von
सावधानी पूर्वक
sorgfältig
बनाई
gemacht
इवेंट
Veranstaltung
के
von
कुछ
einige
दिन
Tage
पहले
vor
बदलने
ändern
लगा
begonnen
मौसम
Wetterbericht
रिपोर्ट
Bericht
ने
hatte
अचानक
plötzlichen
बारिश
Regen
अनुमान
Prognose
लगाया
gestellt
चिंतित
besorgt
थी
war
लेकिन
aber
समायोजित
anpassen
होने
zu werden
के
für
लिए तैयार
bereit
तुरंt
schnell
टेंट
zelt
किराया
verleihen
सेवा
service
संपर्क
kontakt aufnehmen
किया
getan
दिन
tag
सुबह
morgen
delivery
lieferung
वादा
versprechen
किया
gemacht
इससे
dieses
चिंता
sorgen
थोड़ी
ein bisschen
कम
weniger
हुई
wurden
के
am
सच
wirklich
में
in
हो
sein
रही
würde
लेकिन
aber
त्वरित
schnell
योजना
planung
कारण
wegen
सब
alles
कुछ
etwas
सुचारू
reibungslos
रूप
form
चल
laufen
सका
konnten
अतिथियों
die gäste
ने
hatten
सूझबूझ
umsicht
प्रशंसा
lob
की
gemacht
परिवर्तनों
veränderungen
अनुकूलन
anpassung
उसकी
ihr
क्षमता
fähigkeit
प्रशंसा
anerkennung
हुई
wurde
बाद
nach
राहत
erleichterung
Garv.
Stolz.
Mehsus.
Fühlen.
Use.
Sie.
Pata.
Wusste.
Tha.
War.
Ki.
Das.
Woh.
Sie.
Kathinayo.
Schwierigkeiten.
Go.
Zu.
Jail.
Überstehen.
Sakti.
Kann.
Jaldi.
Bald.
Hi.
Sowie.
Sham.
Abend.
Gehri.
Spät.
Ho.
Würde.
Or.
Und.
We.
Sie.
Jane.
Begannen.
Lage.
Zu gehen.
Purane.
Alte.
Dosto.
Freunde.
Kesat.
Mit.
Ek.
Ein.
Dosto.
Freunden.
Ke beach.
Unter.
Aramdayak.
Entspannter.
Jaha.
Wo.
Bhavishya.
Zukunft.
Ki.
Der.
Yojanae.
Pläne.
Banate.
Schmieden.
Hai.
Sind.
Agami.
Kommende.
Karyakramo.
Veranstaltungen.
Ke liye.
Für.
Nimantran.
Einladungen.
Dete.
Geben.
Pichle.
Vergangenen.
Romanch.
Abenteuer.
Ke bare mein.
Über.
Sochte.
Nachdenken.
Amrita.
Emrite.
Sabko.
Alle.
Apne.
Zu sich.
Ghar.
Nach Hause.
Ane.
Ein.
Nyota.
Lut.
Dia.
Ein.
Anurag.
Anurag.
Purane.
Alten.
Same.
Zeiten.
Yad.
Erinnerte.
Dilai.
An.
Jab.
Als.
Sabhi.
Alle.
School.
Schule.
Me.
In.
Mille.
Trafen.
The.
Traf.
Sima.
Sema.
Somwar.
Montag.
Ratribhoj.
Abendessen.
Prastav.
Schlug vor.
Rakha.
Vor.
Ramesh.
Ramesh.
Uski.
Sein.
Sehmati.
Stimmte.
Di.
Zu.
Aur kaha.
Und sagte.
Ki.
Das.
Woh.
Er.
Mithai.
Nachtisch.
Laiga.
Würde mitbringen.
Unki.
Ihre.
Batschit.
Gespräch.
Lambi.
Zog sich in die Länge.
Har.
Jeder.
Vyakti.
Person.
Apne.
Ihre.
Anubhav.
Erfahrungen.
Saja.
Teilte.
Us.
Dieser.
Unhe.
Sie.
Unke.
Ihrer.
Sambandho.
Beziehungen.
Ki Shakti.
Stärke.
Ehsas.
Erkennen.
Karaya.
Punkt.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.